मेरे पास एक कुत्ता है।
Ich habe einen Hund.
उसका नाम मैक्स है।
Sein Name ist Maximal.
मैक्स एक दोस्ताना कुत्ता है।
Max ist ein freundlicher Hund.
वो फेंकने के लिए खेलना पसंद करता है।
Er liebt es, apportieren zu spielen.
हम पार्क जाते हैं।
Wir gehen zum Park.
मैक्स तेज दौड़ता है।
Max läuft schnell.
वो गेंद वापस लाता है।
Er bringt den Ball zurück.
मैं गेंद फेंकता हूँ।
Ich werfe den Ball.
मैक्स गेंद पकड़ता है।
Max fängt den Ball.
हम हर दिन साथ खेलते हैं।
Wir spielen jeden Tag zusammen.
मैक्स मेरा सबसे अच्छा दोस्त है।
Max ist mein bester Freund.
हम बहुत खुश हैं।
Wir sind sehr glücklich.
मेरा पालतू कुत्ता मुझसे प्यार करता है।
Mein Haustierhund liebt mich.
मैं अपने कुत्ते से प्यार करता हूँ।
Ich liebe meinen Hund.
हम पार्क में खुश हैं।
Wir sind glücklich im Park.
लिली एक जिज्ञासु नियान की लड़की थी।
लिली war ein neugieriges junges Mädchen.
एक दिन उसे डॉक्टर के पास जाना था।
Eines Tages musste sie den Arzt besuchen.
वो थोड़ी चिंतित महसूस कर रही थी।
Sie fühlte sich ein wenig nervös.
जब वो पहुंची, कार्यालय व्यस्त था।
Als sie ankam, war das Büro beschäftigt.
उसने कई अन्य बच्चों को इंतजार करते हुए देखा।
Sie sah viele andere Kinder, die warteten.
आखिरकार ये उसकी बारी थी।
Schließlich war es ihre Reihe.
डॉक्टर ने उसे मुस्कान के साथ नमस्ते किया।
Der Arzt begrüßte sie mit einem Lächeln.
वो अब और आरामदायक महसूस कर रही है।
Sie fühlte sich jetzt entspannter.
डॉक्टर ने उसकी सेहत के बारे में पूछा।
Der Arzt fragte nach ihrer Gesundheit.
उसने सीखा कि फलों और सब्जियों का खाना महत्वपूर्ण है।
Sie lernte, dass das Essen von Obst und Gemüse wichtig ist.
डॉक्टर ने भी पर्याप्त पानी पीने का सुझाव दिया।
Der Arzt hat auch vorgeschlagen, genug Wasser zu trinken.
उत्साह से उसने दी गई सलाह का पालन करने का वादा किया।
Aufgeregt versprach sie, dem gegebenen Rat zu folgen.
घर जाते वक्त लिली खुश महसूस कर रही थी।
Auf ihrem Weg nach Hause fühlte sich Lily glücklich.
वो साझा करने के लिए उत्साहित थी जो उसने सीखा।
Sie war aufgeregt, zu teilen, was sie gelernt hatte.
Ansu Fati FC Barcelona में एक प्रतिभाशाली युवा खिलाड़ी है।
Ansu Fati ist ein talentierter junger Spieler bei FC Barcelona.
उनकी हाल की प्रस्तुतियों ने महान संभावनाएं दिखाई हैं।
Seine jüngsten Aufführungen haben großes Potenzial gezeigt.
लोग सफल होता देखना चाहते हैं।
Die Menschen sind begierig, ihn erfolgreich zu sehen.
हालांकि वहां चोटें थीं जिन्होंने उसकी प्रगति में बाधा डाली।
Es gab jedoch Verletzungen, die seinen Fortschritt behinderten.
उसका एजेंट इंसिस्ट करता है कि वहां बहुत सारे अवसर हैं।
Sein Agent besteht darauf, dass es viele Möglichkeiten gibt.
Barcelona के प्रशंसक भविष्य के उज्ज्वल होने के लिए आशावादी हैं।
Die Fans von Barcelona sind hoffnungsvoll für Ansus strahlende Zukunft.
Club उसके विकास के बारे में आशावादी बना हुआ है।
Der Club bleibt optimistisch über seine Entwicklung.
विभिन्न क्लबों के स्काउट्स उसकी प्रगति को नजदीक से देख रहे हैं।
Pfadfinder aus verschiedenen Clubs überwachen seinen Fortschritt genau.
निष्कर्ष में Ansu Fati का भविष्य आशाजनक लग रहा है।
Abschließend sieht die Zukunft von Ansu Fati vielversprechend aus.
हालिया एल क्लासिको मैच ने प्रशंसकों को सोशल मीडिया पर विभाजित कर दिया।
Das letzte El Clasico Spiel hat die Fans in sozialen Medien gespalten.
बार्सिलोना के समर्थकों ने दावा किया कि रेफरी की गलतियों ने उन्हें खेल में हानि पहुंचाई।
Die Anhänger von Barcelona behaupteten, dass Schiedsrichterfehler sie das Spiel gekostet hätten.
रियल मैड्रिड के प्रशंसकों ने प्रतिक्रिया दी कि रेफरी ने संदिग्ध निर्णय लिए।
Die Fans von Real Madrid haben konteriert, dass der Schiedsrichter fragwürdige Entscheidungen getroffen hat.
विवादास्पद क्षणों में बार्सिलोना को दी गई एक संदिग्ध पेनल्टी शामिल थी।
Strittige Momente umfassten einen dubiosen Elfmeter, der Barcelona zugesprochen wurde.
आलोचकों ने तर्क किया कि ऐसा आधिकारिककरण खेल की अखंडता को कमजोर करता है।
Die Kritiker argumentierten, dass eine solche Schiedsrichterei die Integrität des Sports untergräbt.
इसने विभिन्न प्लेटफार्मों पर गर्म बहसें शुरू की।
Dies entfachte hitzige Debatten über verschiedene Plattformen.
एक मामले में एक विवादास्पद लाल कार्ड एक मुख्य खिलाड़ी को जारी किया गया।
In einem Fall wurde eine umstrittene rote Karte einem Schlüsselspieler ausgestellt.
ऐसी निर्णयों के दीर्घकालिक प्रभाव दोनों टीमों की किस्मत पर पड़ते हैं।
Solche Entscheidungen haben langfristige Auswirkungen auf das Vermögen beider Teams.
भावनाएं तेज थीं, क्योंकि खिलाड़ियों और प्रशंसकों ने अपनी निराशाएं दिखाई।
Die Emotionen liefen hoch, als Spieler und Fans ihre Frustrationen zeigten.
Match ke baad ke vishleshan ne nirnayon mein natakiya antaron ka khulasa kiya.
Die Analysen nach dem Spiel offenbarten starke Diskrepanzen in der Schiedsrichterleistung.
Kai logon ko laga ki referee ke nirnay mahatvapurn parinamon ko badal sakte the.
Viele fühlten, dass die Entscheidungen des Schiedsrichters entscheidende Ergebnisse hätten verändern können.
जैसे जैसे धूल बैठती है, रेफरी पूर्वाग्रहों के चारों ओर बहस जारी रहती है।
Während der Staub sich setzt, geht die Debatte über Schiedsrichtervoreingenommenheit weiter.
Clippers ne ek shandar khel yojana banayi jisne Nuggets ko bhramit kar diya.
Die Clippers führten einen brillanten Spielplan aus, der die Nuggets verwirrte.
Dono teamon ne prashansaniya kaushal ka pradarshan kiya, lekin Clippers ne apne virodhiyon ko kushaltapurvak maat di.
Beide Teams zeigten anerkennenswerte Fähigkeiten, aber die Clippers manövrierten ihre Gegner meisterhaft aus.
Kawhi Leonard ka pradarshan shandar se kam nahi tha, kyunki usne court ke dono ant mein prabhutva rakha.
Die Leistung von Kawhi Leonard war nichts weniger als spektakulär, da er beide Enden des Platzes dominierte.
Uski raksha dridh thi, jo Nuggets dwara unke gathan mein pravesh karne ke kisi bhi prayas ko vifal kar rahi thi.
Seine Verteidigung war standhaft und vereitelte alle Versuche, die Nuggets zu unternehmen, um ihre Formation zu durchdringen.
Paul George aksar khud ko bedaag sthitiyon mein paate hain, asadharan nipunta ke saath aakramak khelon ko suvidhajanak banate hain.
Paul George fand sich häufig in einwandfreien Positionen wieder, die offensive Spielzüge mit bemerkenswerter Finesse erleichterten.
Nuggets ki ranniti ko samayojit karne ki akshamta khel ke dauran teji se spasht hoti gayi.
Die Unfähigkeit der Nuggets, ihre Strategie anzupassen, wurde im Laufe des Spiels zunehmend offensichtlich.
Ye spasht tha ki Clippers ne apni rakshak kshamta ka labh uthaya aur mahatvapurn kshanon mein turnover ko majboor kiya.
Es war offensichtlich, dass die Clippers von ihrer defensiven Stärke profitierten, indem sie in entscheidenden Momenten Ballverluste erzwangen.
Jaise jaise khel aage badha, prerana mein asamanata aur adhik spasht ho gayi.
Als das Spiel fortschritt, wurde die Disparität in der Motivation zunehmend ausgeprägter.
Khel ke baad ke vishleshanon ne Clippers ki bench ki gehrai ko shrey diya, jo nirnayak kshanon ke dauran anmol sabit hua.
Die Analysen nach dem Spiel hoben die Tiefe der Bank der Clippers hervor, die sich während entscheidender Phasen als unschätzbar erwies.
Antatah, vijay ne Clippers ki dridh sankalp aur sahanshakti ko ujagar kiya kyunki unhone championship ki mahima ki khoj ki.
Letztendlich unterstrich der Sieg die Entschlossenheit und Widerstandsfähigkeit der Clippers, während sie nach dem Ruhm der Meisterschaft strebten.
Almina ek khush ladki thi.
Almina war ein glückliches Mädchen.
Wo ek chote shahar mein rehti thi.
Sie lebte in einer kleinen Stadt.
Ek din, wo gayab ho gayi.
Eines Tages ist sie verschwunden.
Uska pita, Bulent, bahut dukhi tha.
Ihr Vater, Bülow, war sehr traurig.
Shahar ne Almina ki talash ki.
Die Stadt suchte nach Almina.
Kai logon ne uski talash karne mein madad ki.
Viele Menschen halfen, nach ihr zu suchen.
Har koi uski chinta kar raha tha.
Jeder war besorgt um sie.
Din beet gaye, lekin Almina ghar nahi aayi.
Die Tage vergingen, aber Almina kam nicht nach Hause.
Samudai ne ek baithak ki.
Die Gemeinschaft hielt ein Treffen.
Unhone Almina ki gumshudgi ke bare mein baat ki.
Sie sprachen über Alminas Verschwinden.
सभी अपना सर्वश्रेष्ठ करने की कोशिश कर रहे थे ताकि उसे ढूंढ सके.
Jeder gab sein Bestes, um sie zu finden.
Almina की किस्मत एक रहस्य बनी हुई है.
Alminas Schicksal bleibt ein Rätsel.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.